चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस तोडणी न मिळाल्यानं शेतकऱ्याचं विषप्राशन। बाबूगढ विभागातील हाजीपूर येथील एका तरुण शेतकऱ्यानं ऊसाला तोड न मिळाल्यानं विषप्राशन केलं। त्याची प्रकृती बिघडल्यानं नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे। सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे। हाजीपूर येथील धीरेंद्र या 25 वर्षीय शेतकऱ्यानं शनिवारी दुपारी विषप्राशन केलं। नातेवाईकांनी त्याला तातडीनं कुचेसर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं। धीरेंद्र याचे काका ब्रजपाल सिंह यांनी सांगितलं की ऊसाला तोडणी मिळत नसल्यानं धीरेंद्र गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता। त्याच्या शेतातच उभा ऊस वाळून चालला आहे। ऊसाला तोड मिळावी यासाठी त्यानं सिंभावली साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही। त्यामुळं वैतागलेल्या धीरेंद्र यानं विषप्राशन केलं। दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे।